आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस. मराठवाड्यात सर्वाधिक तर कोकणात सर्वात कमी उमेदवार रिंगणात. भाजपचे 99% बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील असा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास. कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून हमीभावानं कापूस खरेदी करण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे मागणी. बहीण भावाच्या नात्यातला स्नेह वृद्धिंगत करणारा भाऊबीजेचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा. आणि जर्मनीतील हायलो ओपन बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरच्या मालविका बनसोड हिची अंतिम सामन्यात धडक. आता सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस असून 288 मतदारसंघांमध्ये एकंदर 7066 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. मराठवाड्यातल्या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत तर कोकणात सर्व उमेदवारांची संख्या अतिशय मर्यादित आहे. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 140 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्याखालोखाल बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात 98 तर बीडमध्ये 90 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. राज्यात महाड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे फक्त 5 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. महायुतीचे 36 तर महाविकास आघाडीचे 26 उमेदवार बंडखोरीच्या पावित्र्यात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या पक्षातल्या बंडखोरांना शांत करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे उद्या अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर राज्यातल्या प्रमुख पक्षांच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान भाजपाचे 99% बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. जे बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करू असा इशारा त्यांनी दिला. वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघातील आमदार दादाराव केचे यांनी आपल्या विनंतीवरून बंडखोरी मागे घेतली. त्याचप्रमाणे पक्षाचे इतर निष्ठावान कार्यकर्ते देखील आपलं ऐकतील असं बावनकुळे म्हणाले.
मी दादाराव केचेंचे आभार मानतो. दादाराव केचेंनी काल माननीय अमितभाईची भेट घेतली, माझ्यासोबत भेट घेतली आणि दादाराव केचेंनी निष्ठेने नाराज झाले होते पण निष्ठेने सांगितलं मी जाईल आणि आमचा उमेदवार निवडून आणण्याकरता माझा उमेदवारी वापस अर्ज करेल आणि त्यामुळं गोपाळ शेट्टी जे असतील, दादा केचे जे असतील, आमचे रविराज देशमुख आहे अमरावतीचे, आमचे प्रभुदास भिलावेकर आहे, असे लोक आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं पण ते उभे आहेत. मला वाटतं विड्रॉ होत.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जागा वाटपातील नाराजी बाजूला ठेवून विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला विजयी करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचं आवाहन केलेलं आहे. तसंच राज्यभरात ज्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत त्यांनी आपले अर्ज मागे घ्यावेत असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जिथे शक्य आहे तिथं उमेदवार उभे करायचे आणि शक्य नसेल तिथं आपल्या उद्दिष्टांशी सहमत नसलेल्या उमेदवारांच्या विरोधात मतदान करायचं हे मूलतत्व असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं. एससी आणि एसटी समुदायाच्या उमेदवारांना मराठा समाजाकडून पाठिंबा मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. उमेदवारांकडून लिखित बांधिलकी घेतली जाईल आणि त्यांच्या कार्याची व्हिडिओग्राफी देखील केली जाईल. मात्र ही माहिती सार्वजनिक केली जाणार नाही असं त्यांनी जाहीर केलं. राज्यातला कापूस शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून हमीभावानं कापूस खरेदी करण्याचे निर्देश भारतीय कापूस महामंडळाला द्यावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असून 40 लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापूस पिकवतात. तरीही 22 लाख गाठी कापसाची आयात झाल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विकल्या न गेलेल्या 11 लाख कापूस गाठी पडून आहेत असं पटोले यांनी पत्रात म्हटलं आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं खर्च निरीक्षक यांच्याशी चर्चा करून प्रत्येक उमेदवारांच्या खर्च नोंदवही तपासणीसाठी वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील मतदारसंघाची पहिली तपासणी 7 नोव्हेंबर, दुसरी तपासणी 11 नोव्हेंबर आणि तिसरी तपासणी 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात येईल. आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिराम वरखडे यांचं काल रात्री नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. आज दुपारी आरमोरी तालुक्यातील जोगी साखरा या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. हरिराम वरखडे हे 1990 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर आरमोरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पुढे 1992 त्यांनी छगन भुजबळ यांच्यासमवेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं होतं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज कार्तिक शुद्ध द्वितीया. हिंदू संस्कृतीत यमद्वितीया नावानं ओळखला जाणारा हा दिवस बहीण भावाच्या नात्यातला स्नेह अधिक वृद्धिंगत करणारा सण म्हणून सर्वत्र साजरा होतो. हा सण देशाच्या वेगवेगळ्या भागात भाईफोटा, भाईटीका, यमद्वितीया, भाऊबीज अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सणामुळे भावा बहिणीमधलं प्रेम अधिक घट्ट होईल असं त्यांनी आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा काल साजरा झाला. हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. विक्रम संवत 2081 कालपासून प्रारंभ झाला. देशाच्या अनेक भागात हा नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे आज विधिवत बंद करण्यात आले. हिवाळा ऋतूमुळे भाऊबीजेचा मुहूर्त साधत सकाळी 8:30 दरवाजे बंद झालेत. उत्तर काशीतल्या यमुनोत्री धाम मंदिराचे दरवाजेही आज दुपारी 12:15 विधिवत बंद केले गेले. जर्मनीत सुरू असलेल्या हायलो ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी स्पर्धेत भारताच्या आणि मूळच्या नागपूरच्या मालविका बनसोड हिनं काल उपांत्य फेरीत डॅनिश शटलर जुली डावल जेकोबसेनचा 23-11, 21-18 असा पराभव करत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत 34 क्रमांकावर असलेल्या मालविका पहिल्या ग्रेममध्ये 6 मानांकित जुली डावल जेकोबसेन विरुद्ध 13-7 अशी पिछाडीवर होती, पण दुसऱ्या गेममध्ये तिनं गेट गो मधून आक्रमक खेळी करत 15-7 अशी आघाडी घेतली. आज रात्री विजेतेपदाच्या लढतीत मालविकाचा सामना 7 मानांकित डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डशी होईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वानखेडे मैदानावर झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा 25 पराभव केला आणि मालिका 3-0 अशी जिंकली. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात न्यूझीलंडचा दुसरा डाव केवळ 14 चेंडूत 3 धावांची भर घालून 174 आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 28 धावांच्या आघाडीमुळे भारतासमोर विजयासाठी 147 आव्हान होतं. प्रत्युत्तरात भारताचा दुसरा डाव केवळ 121 आटोपला. न्यूझीलंडचा एजाज पटेल यानं दुसऱ्या डावात भारताचे 6 गडी बाद करत सामन्यात एकूण 11 गडी टिपले. न्यूझीलंडनं 3 कसोटी सामन्याच्या मालिकेत याआधीच 2-0 अशी आघाडी घेत मालिका जिंकली होती. आजच्या पराभवासोबत भारतीय क्रिकेट संघानं तब्बल 12 घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली आहे. सन 2000 नंतर पहिल्यांदा भारतीय संघाला देशात झालेल्या कसोटी मालिकेतला एकही सामना जिंकता आलेला नाही. नंदुरबार जिल्ह्यात भरधाव जीपनं दिलेल्या धडकेत 5 जणांचा मृत्यू झाला. काल रात्री उशिरा नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर लोय पिंपोळत गावाजवळ हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला नादुरुस्त दुचाकीजवळ उभ्या असलेल्यांना भरधाव गाडीनं धडक दिली. यात 12-40 वयोगटातल्या 5 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला नंदुरबार इथं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम दररोज सायंकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज बुलढाणा जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा आढावा आपल्याला ऐकता येईल. धनगर समाजाचा यशवंत सेनेनं येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. या संघटनेचे अध्यक्ष माधव गडदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ही भूमिका जाहीर केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस. मराठवाड्यात सर्वाधिक तर कोकणात सर्वात कमी उमेदवार रिंगणात. भाजपचे 99% बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील असा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास. कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून हमीभावानं कापूस खरेदी करण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी. बहीण भावाच्या नात्यातला स्नेह वृद्धिंगत करणारा भाऊबीजेचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा. आणि जर्मनीतील हायलो ओपन बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरच्या मालविका बनसोड हिची अंतिम सामन्यात धडक. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.